चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आजपासून 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली। आता भारत देश आज मध्यरात्रीपासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। यावेळी मोदी म्हणाले, जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की देशावर ज्यावेळी कोणतंही संकट येतं तेव्हा संपूर्ण देश एकजूट होतो, परंतु कोरोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे। त्या राष्ट्रांकडे साधनं नाहीत असं नाही, पण हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही। त्यामुळं आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली। आज संपूर्ण देशात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे। देशातील अनेक राज्य लॉकडाऊनमध्ये गेली आहेत। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं। त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती। अखेर पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार भारत देश आता 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे।